बसलो म्हणुनी हसुदेवा चिडवू दे कोणी मी फसलो म्हणुनी हसुदेवा चिडवू दे कोणी ती वेळच होती वेडी अननितांत लोभसवाणी ती वेळच होती वेडी अननितांत लोभसवाणी मी फसलो म्हणुनी हसुदेवा चिडवू दे कोणी ती वेळच होती वेडी अननितांत लोभसवाणी चांदणी धगीचे होते ती उन्हें रेशमी होती चांदणी धगीचे होते कवितेच्या शेतामधले ते दिवस सुगीचे होते संकेत स्थळांचे सूर त्या लालस होते संकेत स्थळांचे सूर त्या लालस ओठी होते ती वेळ पुरिया होती अन झाड मारवा होते मी फसलो म्हणून हसुदेवा चिडवू दे कोणी ती वेळच होती वेडी अननितांत लोभसवाणी
आरोहा बिलगायाचा तो धीट खुला अवरोह आरोहा बिलगायाचा तो धीट खुला अवरोह भरभरून यायचे तेव्हा त्या कृष्णनयनीचे डोह भरभरून यायचे तेव्हा त्या कृष्णनयनीचे डोह डोहात तळाशी खोल वर्तमान विरघळलेले डोहात तळाशी खोल वर्तमान विरघळलेले शब्दांच्या गाली पाणी थोडेसे ओघळलेले मी फसलो म्हणून हसुदे वा चिडवू दे कोणी ती वेळच होती वेडी अननितांत लोभस वाणी
ती हार सोवा जीत मज कसले अप्रूप नाही ती हार सोवा जीत मज कसले अप्रूप नाही त्या गंधित गोष्टी मधला क्षण कुठला विद्रुप नाही ती लाल केशरी संध्या निघताना अडखळलेली ती लाल केशरी संध्या निघताना अडखळलेली ती निघून जातानाही ती निघून जाता बघ ओंजळ होती बोली मी फसलो म्हणुनी हसुदेवा चिडवू दे कोणी ती वेळच होती वेडी अननितांत लोभसवाणी